ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरियाणात भाजपला तर जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत. महाराष्ट्रातल्या 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन. भौतिकशास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जॉन जे हॉपफिल्ड आणि जेफ्री ई हिंटन या वैज्ञानिकांना जाहीर. आणि 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत वितरण. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान. जम्मू आणि काश्मीर तसंच हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज झाली. जम्मू काश्मीरमध्ये 90 विधानसभा मतदारसंघांपैकी 42 ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार विजयी झाले असून भाजपाचे उमेदवार 29 ठिकाणी विजयी झाले आहेत. काँग्रेस 6, पीडीपी 3 तर जेपीसी, सीपीएम आणि आपचे उमेदवार प्रत्येकी एका ठिकाणी विजयी झाले आहेत. 7 ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला बडगाम आणि गंदेरबाल या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले आहेत. हरियाणात 90 मतदारसंघांपैकी 48 ठिकाणी भाजपा उमेदवार तर 36 ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. भारतीय लोकदलाचे उमेदवार 2 ठिकाणी तर अपक्ष उमेदवार 3 ठिकाणी विजयी झाले आहेत. एका मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट जुलाना मतदारसंघातून काँग्रेसकडून विजयी झाले आहेत. तसंच मुख्यमंत्री नायाब सिंग सैनी हे लढवा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. हरियाणातलं भाजपचं यश हा सुशासन आणि विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हरियाणातल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यात कसलीही कसर सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. या विजयाचं श्रेय समर्पण भावनेनं अथक परिश्रम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. जम्मू काश्मीरमधून 370वं कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि तिथल्या जनतेनं लोकशाहीवरचा विश्वास दाखवून दिला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. भाजपच्या तिथल्या कामगिरीबद्दल आपल्याला अभिमान वाटतो असं त्यांनी म्हटलं. नॅशनल कॉन्फरन्सची या निवडणुकीतली कामगिरी कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपला कौल दिल्याबद्दल भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हरियाणातल्या जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या नकारात्मक आणि विभाजनवादी राजकारणाला जनतेनं पूर्णपणे नाकारलं असल्याची टीका त्यांनी केली. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढली असल्याचं सांगत पक्षाच्या तिथल्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. हरियाणातल्या जनतेनं काँग्रेसला नाकारलं असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा सकारात्मक परिणाम राज्यातल्या जनतेला दिसत असल्याचा संदेश मतदारांनी दिला आहे असं ते म्हणाले. हरियाणामध्ये जातीयवादाचा पराभव आणि विकासाचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर हरियाणाच्या जनतेनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खोटा प्रचार करणाऱ्यांना नाकारलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हरियाणात जे घडलं तेच नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात घडणार आहे असं ते म्हणाले. तर जम्मू काश्मीरमध्ये भाजपा आणि मित्रपक्षांच्या राजकारणाला जनतेनं नकार दिला असून आशा आणि प्रगतीसाठी कौल दिला आहे अशी प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे. गंदेरबाल इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की येत्या काही दिवसात मित्रपक्षांशी चर्चा करून पुढचा कृती कार्यक्रम ठरवला जाईल. दरम्यान उमर अब्दुल्ला हे नव्या आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असतील असं नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी जाहीर केलं. दुसऱ्या बाजूला पीडीपीचे अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी पक्षाचा पराभव मान्य केला आहे. मात्र आपल्या पक्षानं जिंकलेल्या जागा पुरेशा नसल्या तरी ताकद कायम आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरच्या जनतेनं स्थिर सरकारला पसंती दिली असून त्यासाठी त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीवर विश्वास दाखवला आहे असं त्या म्हणाल्या. हरियाणातल्या निकालामुळे काँग्रेस पक्ष निराश झालेला नाही असं काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार येईल असं त्यांनी म्हटलं आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक आणि धक्कादायक असून हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. महाराष्ट्रातल्या 10 नव्या शासकीय महाविद्यालयाचं उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, बुलडाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोलीमध्ये ही महाविद्यालयं आहेत. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीसह केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्यातल्या शाळांमध्ये 4,860 विशेष शिक्षकांची पदं निर्माण करायला राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. त्यातल्या 2,984 पदांवर सध्या कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांचं समायोजन केलं जाणार आहे. त्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार समकक्ष वेतन श्रेणी लागू असेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. संरक्षण सामुग्रीचं उत्पादन आणि पुरवठा साखळीत सहकार्याविषयी यावेळी बोलणं झाल्याचं राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भौतिकशास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जॉन जे हॉपफिल्ड आणि जेफ्री ई हिंटन या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विकासासाठी यांत्रिक शिक्षणात केलेल्या संशोधनाबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळाल्याचं रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसनं जाहीर केलं आहे. जॉन हॉपफिल्ड यांनी प्रतिमा आणि इतर विदा प्रणाली साठवून ठेवण्याकरता संलग्न मेमरीची निर्मिती केली आहे. उपलब्ध माहितीतून वैशिष्ट्य ओळखून काढून प्रतिमांमधून ते शोधण्याची कृत्रिम बुद्धिमत्तेची पद्धत जेफ्री हिंटन यांनी तयार केली आहे. या दोन्ही संशोधकांनी भौतिकशास्त्रातल्या पद्धती आणि संकल्पनांचा वापर या निर्मितीत केला आहे. चित्रपटसृष्टीतल्या सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारानं आज ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाला. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपतींनी इतरही कलाकार आणि चित्रपटांना सन्मानित केलं. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि इतर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मिथुन चक्रवर्ती यांचं अभिनंदन केलं. चित्रपटसृष्टीला त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख त्यांनी केला. तसंच राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या चित्रपटांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
मैं मानती हूं कि फिल्में और सोशल मीडिया समाज को बदलने का सबसे अधिक मजबूत माध्यम है. लोगों में जागरूकता पैदा करने के लिए जितना असर उन माध्यमों से पड़ता है उतना किसी और माध्यम से संभव नहीं है.
अश्विनी वैष्णव यांनी चित्रपट व्यवसायाच्या प्रगतीसाठी सरकार करत असलेली कामं अधोरेखित केली. कौशल्य विकास, पायाभूत सुविधा आणि सुलभीकरणावर सरकार भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राज्यातल्या 7,600 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत. त्यात नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार, शिर्डी विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबईत इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स आणि विद्या समीक्षा केंद्राचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर परिसरात महाराष्ट्र भक्त सदन इमारत बांधणीचं भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. आशियाई टेबल टेनिसमध्ये अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. कझाकिस्तानमध्ये झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघानं दक्षिण कोरियाचा पराभव केला. मनिका बात्राच्या नेतृत्वाखाली भारतानं कोरियाच्या संघाला 3-2 असं पराभूत केलं. त्यामुळे स्पर्धेतलं भारताचं पहिलं वहिलं पदक निश्चित झालं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना उद्या जपानसोबत होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हरियाणात भाजपला तर जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत. महाराष्ट्रातल्या 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन. 7,600 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचंही भूमिपूजन. भौतिकशास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जॉन जे हॉपफिल्ड आणि जेफ्री ई हिंटन या वैज्ञानिकांना जाहीर. आणि 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत वितरण. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.